नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजेंद्र दळेकर आपलं स्वागत करतो. सीमा सुरक्षा दल बीएसएफमुळे देशाच्या सीमा सुरक्षित असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गुजरातमधल्या भूज इथं आज सीमा सुरक्षा दलाच्या 61व्या कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. जोपर्यंत बीएसएफ देशाच्या सीमेवर उपस्थित आहे तोपर्यंत कोणीही आपल्या देशात प्रवेश करण्याचं धाडस करू शकत नाही. हा दल सर्व उंची गाठण्यात यशस्वी झाल्याचं शहा यांनी नमूद केलं. तत्पूर्वी शहा यांनी परेड संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली. या विशेष परेडमध्ये 12 राज्यातल्या बीएसएफच्या तुकड्यांनी सहभाग नोंदवला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्मितीच्या लढ्यात आपले प्राण गमावलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य हुतात्मा स्मृती दिन पाळण्यात येत आहे. यानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत हुतात्मा चौक स्मारक इथं पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यात 107 वीर हुतात्म्यांनी प्राणांची आहुती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही सामाजिक माध्यमावरच्या संदेशात वीरांना अभिवादन केलं. मराठी अस्मितेसाठी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी दिलेलं हे बलिदानच भविष्यातल्या गौरवशाली महाराष्ट्राचा पाया ठरल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. G20 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी दक्षिण आफ्रिकेला रवाना झाले. ग्लोबल साऊथमध्ये होणारी ही सलग चौथी G20 शिखर परिषद आहे. दक्षिण आफ्रिकेनं आयोजित केलेल्या भारत ब्राझील दक्षिण आफ्रिका संघटनेच्या नेत्यांच्या बैठकीतही मोदी सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी पंतप्रधानांनी जारी केलेल्या निवेदनात ही शिखर परिषद प्रमुख जागतिक मुद्द्यांवर चर्चा करण्याची संधी असल्याचं नमूद केलं आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं 30 नोव्हेंबर रोजी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संसदीय कार्य मंत्रालयानं सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना याबाबत पत्र पाठवलं आहे. 1 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या अधिवेशनात घेण्यात येणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि रणनीती आखण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची अपेक्षा आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्लीत 2024-25 पीक उत्पादनांचा अंतिम अंदाज जाहीर केला. अन्नधान्य उत्पादन 2015-16 251 दशलक्ष टनांपासून 106 दशलक्ष टनांनी वाढून आता 357 दशलक्ष टन झालं आहे. विक्रमी उत्पादन केल्याबद्दल कृषीमंत्र्यांनी देशातल्या शेतकऱ्यांचे आभार मानले. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात बेकायदेशीर कोळसा खाणकाम प्रकरणी सक्तवसुली संचालनालय ईडीनं आज झारखंड आणि पश्चिम बंगालमधल्या 40 अधिक ठिकाणी छापे टाकले. कारवाई कोळसा चोरी आणि तस्करीच्या प्रकरणांशी संबंधित आहे. गोव्यात सुरू असलेल्या 56व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीच्या आजच्या दुसऱ्या दिवशी माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी पणजीत कला अकादमीमध्ये मास्टर क्लासचं उद्घाटन केलं. प्रसिद्ध चित्रपट निर्माते मुझफ्फर अली यांनीही उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावली. अली पहिल्या मास्टर क्लासमध्ये देखील सहभागी होणार असून त्यांचे गमन आणि उमराव जान हे चित्रपट देखील महोत्सवात दाखवले जाणार आहेत. अंबाजोगाई इथल्या यशवंतराव चव्हाण स्मृती समितीचा 41वा यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह येत्या 25-27 नोव्हेंबर दरम्यान साजरा होणार आहे. समितीचे सचिव दगडू लोमटे यांनी ही माहिती दिली. या 3 दिवसीय महोत्सवात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून महोत्सवाच्या समारोप सोहळ्यात यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे. जागतिक शौचालय दिनानिमित्त केंद्र आणि राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जालना जिल्ह्यात स्वच्छ भारत मिशन विभागामार्फत जिल्हा परिषदेची हमारा शौचालय हमारा भविष्य ही विशेष मोहीम आजपासून मानवाधिकार दिनापर्यंत म्हणजेच 10 डिसेंबरपर्यंत राबवण्यात येणार आहे. या मोहिमेची व्यापक अंमलबजावणी करण्याचं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनू पीएम यांनी केलं आहे. या उपक्रमात बीड जिल्ह्यातल्या सर्व 1356 गावात वैयक्तिक आणि सार्वजनिक शौचालय दुरुस्ती आणि रंगरंगोटी करून वापरात आणण्यात येणार आहेत. या उपक्रमात सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान यांनी केलं आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत भारताच्या लक्ष्य सेननं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आज झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत लक्ष्यनं भारताच्याच आयुष शेट्टीचा 23-21, 21-11 असा पराभव केला. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा सामना इंडोनेशियाच्या जोडीशी होणार आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र संध्याकाळी 6:10